नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अनुजा क्षीरसागर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. नांदेड एटीएसकडून याच प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांची आज पुन्हा चौकशी. 18व्या लोकसभेचं उद्यापासून पहिलं अधिवेशन. आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रतेच्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित देशभरात दाखल इतर प्रकरणांचा तपासही हाती घेण्याची कार्यवाही सीबीआयकडून केली जात आहे. दरम्यान याच प्रकरणात दहशतवाद विरोधी पथक एटीएसच्या नांदेड शाखेनं दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांचा या पेपरफुटी प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा तपास केला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोघांची नावं असून ते दोघं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी लातूर इथं मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी शिकवणी घेतात. हे दोन्ही शिक्षक लातूर इथं खासगी शिकवणी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा गैरप्रकारात त्यांचा काही हात आहे का यादृष्टीनं चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. एटीएसने कालही या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन आज सकाळी सोडून दिलं होतं. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. लोकसभेचे हंगामी सभापती ज्येष्ठ भाजप खासदार भर्तृहरी महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालेल. यासोबतच लोकसभा सभापतीपदासाठी येत्या 26 जून रोजी निवडणूक होणार असून 27 तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. सरोगसीद्वारे अपत्याला जन्म देणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मातृत्व आणि पितृत्व रजा लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या निर्णयामुळे महिलांना 180 दिवसांची तर फक्त एक अपत्य असलेल्या केंद्रीय कर्मचारी पालक पित्याला अपत्याच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत 15 दिवसांची पितृत्व रजा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराबाबत धमकी देणारं पत्र प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून 4 मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. वैमनस्य असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याच्या हेतून त्यानं धमकी देणारं हे पत्र प्रसारित केलं होतं. या कृत्यामागे कोणाचा हात आहे, कुठल्या हेतून हे पत्र काढलं आहे याचा संपूर्ण शोध घेतला जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेची गती वाढवून शेतकऱ्यांना वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नियोजन सभागृहात कृषी विभागासोबत खरीप हंगामाचा आढावा घेताना ते बोलत होते. पीक कर्ज वाटपात विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बँकांनी विशेष शिबिरं घेऊन पीक कर्ज वाटप करावं अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर थेट मंडल आयोगाविरोधात आंदोलन छेडणार असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांपैकी एकही नोंद रद्द केली तर पुढचा लढा मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल अशा शब्दात जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याबरोबरच जर मुस्लिमांची देखील कुणबी म्हणून सरकारी नोंद निघाली तर राज्यातील सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनीच्या कामाचा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पुष्पक या पुनर्वापर करण्यात येणाऱ्या प्रक्षेपक यानाची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं दिली आहे. पुष्पकच्या यापूर्वी झालेल्या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. कर्नाटकात चित्रदुर्ग इथं घेतलेल्या चाचणीत आज आव्हानात्मक परिस्थितीत अत्याधुनिक आणि स्वायत्त क्षमतांचं प्रदर्शन घडवत पुष्पक यानानं निर्धारित जागेवर अचूकपणे अवतरण केलं. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्ताननं 6 बाद 148 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20व्या षटकाचे 4 चेंडू शिल्लक असताना 7 बाद 127 धावा करता आल्या. सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थानावर असलेल्या भारताचा उद्या ऑस्ट्रेलियासोबत सामना आहे. या स्पर्धेत आज अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात सुपर 8 गटातला सामना होणार आहे. बार्बाडोस इथं रात्री 8 वाजेपासून हा सामना खेळला जाणार आहे, तर उद्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे. अँटिग्वा इथं सकाळी 6 वाजेपासून हा सामना खेळवला जाईल. बंगळुरू इथं भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकन महिला संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 बाद 215 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 216 धावांची आवश्यकता असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 8व्या षटकात बिनबाद 45 धावा झाल्या होत्या. यापूर्वी झालेले दोन्ही सामने जिंकून भारतीय महिला संघानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी तालुका क्रीडा संकुलांना 5 कोटी तर जिल्हा संकुलांना 10 कोटी रुपये अनुदान जाहीर केलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्यानं ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. इतर देशात खेळामध्ये मुलामुलींना समान संधी दिली जाते, त्याची अंमलबजावणी आपल्याकडेही व्हायला हवी, यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल असं आश्वासन बनसोडे यांनी दिलं. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. खेळाडूंचे सातत्य असंच कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट केली जाईल असं आश्वासनही बनसोडे यांनी यावेळी दिलं. लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती आजच्या पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. बाबळगावच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू होती. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी 800 उमेदवारांना आज बोलवण्यात आलं होतं. आज रद्द झालेल्या उमेदवारांची चाचणी परवा 25 जून रोजी घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठी पात्र उमेदवारांनी पहाटे 4 वाजता हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक देविदास सौदागर यांचा आज धाराशिव इथं जिल्हा पत्रकार संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. उसवण कादंबरीतून सर्वसामान्यांचं जगणं मांडलं, ते लोकांना आपलं वाटलं, यापुढेही साहित्य सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याची भावना सौदागर यांनी यावेळी व्यक्त केली. युवा साहित्य अकादमी नामांकन मिळवलेल्या केतन पुरी आणि पूजा भडांगे या युवा साहित्यिकांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सातारा परिसरातल्या रहिवाशांनी आज गुंठेवारी विरोधात आंदोलन केलं. आपली घरं गुंठेवारीतून मुक्त करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव इथून निघालेली मानाची श्रीसंत महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा फाटा इथं ही दिंडी पोहोचली. दिंडी दाखल होताच परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव इथं तर उद्या दुसरा मुक्काम हिंगोली जिल्ह्यातीलच डिग्रस कराळे इथं होणार आहे. त्यानंतर औंढामार्गे ही पालखी पंढरपूरकडे रवाना होईल. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या प्रशासकीय इमारतीसमोर मागील 4 दिवसांपासून विद्यार्थी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला बसले आहेत. एसएफआय विद्यार्थी संघटनेनं या आंदोलनाचं नेतृत्व केलं असून विविध विद्यार्थी संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सरावदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांची चर्चा झाली, मात्र त्यात तोडगा निघाला नसल्यानं आज चौथ्या दिवशीही उपोषण सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात आज दिवसभर पावसानं चांगली हजेरी लावली, यामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. दिवसभरात 11 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यानं कळवली आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही आज दुपारी पाऊस झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. नांदेड एटीएसकडून याच प्रकरणात लातूरच्या 2 शिक्षकांची आज पुन्हा चौकशी. 18व्या लोकसभेचं उद्यापासून पहिलं अधिवेशन. आणि टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.